मी विश्वंभर लक्ष्मण भाटे आज रोजी माघ शुद्ध षष्ठी शके 1805 तारीख 8/2/1984 रोजी शुक्ल यजुर्वेद संहिता पारायणास प्रारंभ करीत आहे. माझे वय 70 असून गोत्र भारद्वाज आहे. माझे वैदिक शिक्षण पुणे येथील पाटील निधी शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन पाठशाळा या ठिकाणी वेदमूर्ती मार्कंडेश्वर भट्ट पाचगावकर यांचेकडे झाले व बाकीचे शिक्षण काशी येथील श्री वेदमूर्ती गणेश दीक्षित दाऊजी भट्ट यांचेकडे झाले. मी रविवार पेठ पुणे येथे हल्ली राहत आहे.
Shukla Yajurveda Parayana is started on the 8th of February 1984. The recitation is done by Vedamurti Vishwambhar Lakshman Bhate. Aged?